जरा वा मुनिया साऱ्या मंदी झालं की तुम्ही।